आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना. नवीकरणीय ऊर्जेद्वारे 2030 या वर्षापर्यंत 500 गिगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचं लक्ष असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. WTT कंटेंडर स्कोपजे टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मानुष शहा यांचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सीमापार दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबाबत आभार मानायची संधी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यामुळे मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावर रवाना होण्याआधी सांगितलं. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी कसा सामना करायचा याबाबत अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरणार असल्याचं ते म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाची देवाणघेवाणही या दौऱ्यामुळे शक्य होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. सायप्रस हा भूमध्य सागरीय प्रदेशातला आणि युरोपीय महासंघातला एक जवळचा मित्र आणि महत्वाचा भागीदार असल्याचं ते म्हणाले. कॅनडा इथं होणारी G7 शिखर परिषद जागतिक समस्यांवर आणि विशेषतः जगाच्या दक्षिणेकडच्या देशांच्या समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असेल अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली आहे. नवीकरणीय ऊर्जेद्वारे 2030 या वर्षापर्यंत 500 गिगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचं लक्ष भारतासमोर आहे असं प्रतिपादन केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ते बंगळुरू इथं जागतिक पवन ऊर्जा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रानं लक्षणीय प्रगती केली आहे. पवन ऊर्जेची क्षमता गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.5% वाढून 51.5 गिगावॅटवर गेली आहे. तर सौर ऊर्जेची क्षमता सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत 31.49% वाढून 183 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे असं त्यांनी सांगितलं. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा वेगानं विकास होत आहे आणि त्याद्वारे भारतानं उज्ज्वल आणि अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे असा विश्वास प्रल्हाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर प्रदेशाच्या संस्कृतीशी नातं दृढ करणाऱ्या प्रादेशिक स्तरावरच्या आशयुक्त कार्यक्रमांच्या सादरीकरणावर भर देण्याची आवश्यकता केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे. श्रीनगरमध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणी कार्यक्रम तसंच वृत्त प्रसारण व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक वृत्तप्रसारणातून फक्त माहिती नव्हे तर प्रेरणा पोचवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्थानिक भाषा, वाढती वृत्तसेवा याला प्रोत्साहन देत एका मजबूत आणि सर्वसमावेशक माध्यम निर्मितीतून या भागातल्या विविधतेचे प्रतिबिंब दाखवण्याचा आपला उद्देश असायला हवा असं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशात कुशीनगर इथं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीपणे पार पाडली. उत्तर प्रदेशातून झालेलं हे पहिलंच प्रक्षेपण असल्यानं या चाचणीला ऐतिहासिक महत्व होतं. थ्रस्ट टेक इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत इस्रोनं केलेल्या या चाचणीदरम्यान रॉकेट प्रक्षेपण चाचणीदरम्यान प्रक्षेपित केलेलं अंतराळयान 1.1 दशांश किलोमीटर उंचीवर गेलं, त्यानंतर एक लहान उपग्रह बाहेर आला आणि तो 5 मीटर खाली येताच त्याचं पॅराशूट सक्रिय झालं. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांकडून अंतराळात सोडला जाणाऱ्या 900 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आजच्या या चाचणीमुळे पाया घातला गेल्याची माहिती थ्रस्ट टेक इंडियाचे संचालक विनोद कुमार यांनी दिली आहे. भारतीय स्टार्टअप्स जगतात या आठवड्यात 20 स्टार्टअप्समध्ये सुमारे 18.47 लाख डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. यातले 5 स्टार्टअप्स हे वाढीच्या टप्प्यातले तर 14 स्टार्टअप्स प्राथमिक टप्प्यातले आहेत. त्यातही विशेषतः बीज गुंतवणूक झालेल्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर मॅसेडोनिया इथं झालेल्या WTT कंटेंडर्स कोपचे टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या मानव ठक्कर आणि मानुष शहा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या लिम जोंग हून आणि ओह जून सुंग या जोडीचा 3-1 अशा गुणफरकानं पराभव केला. भारताची जिम्नॅस्टपटू प्रणती नायक हिनं दक्षिण कोरियाच्या चेजियन इथं आयोजित आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक विजेतेपद क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वॉल्ट प्रकारात काल पदक जिंकलं. आशियाई स्पर्धेत पदक कमाईची प्रणितची ही तिसरी वेळ असून याद्वारे आशिया खंडातल्या सर्वात यशस्वी भारतीय जिम्नॅस्ट ती बनली आहे. याआधी प्रणती हिनं तुर्कीच्या अंत्याल्या इथं झालेल्या FIG कलात्मक जिम्नॅस्टिक उपकरण विश्वचषक स्पर्धेतही वॉल्ट प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरी कुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 6 यात्रेकरू आणि पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आणि मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. SDRF अर्थात राज्य आपत्ती निवारण दलानं दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे जळलं असून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. विमान अपघात तपास विभाग या अपघाताची चौकशी करणार आहे. धामी यांनी हेलिकॉप्टर सेवा 2 दिवसांसाठी स्थगित ठेवायचे आदेश दिले आहेत. या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. चौकशीनंतर हेलिकॉप्टर सेवा पूर्ववत सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं. DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. यापुढे कोणती कारवाई करायची याचा आढावाही घेतला जात आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीच्या परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 1 जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त रुग्णवाहिकेचा समोरचा भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे. अहमदाबाद विमान अपघातातल्या 31 मृतदेहांचे DNA नमुने जुळले असून आतापर्यंत 12 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. प्रत्येक मृताच्या कुटुंबासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आलं असून त्यात एक वरिष्ठ अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि एक समुपदेशक यांचा समावेश आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयाचे अतिरिक्त अधीक्षक डॉ रजनीश पटेल यांनी दिली आहे. इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की जर इराणने अमेरिकेवर हल्ला करायचा प्रयत्न केला तर अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या संपूर्ण ताकद आणि शक्ती इराण विरुद्ध वापरली जाईल. इस्रायल आणि इराण मधील थेट संघर्ष आणखीन तीव्र झाला आहे. परस्परांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे दोन्ही देशात गंभीर परिणाम झाले असून इस्रायलमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना. नवीकरणीय ऊर्जेद्वारे 2030 या वर्षापर्यंत 500 GW ऊर्जा निर्मिती करण्याचं लक्ष असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. WTT कंटेंडर स्कोपजे टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मानुष शहा यांचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.